विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात दिली. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच लाभार्थी महिलांना आर्थिक उन्नती साधता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू अशी ग्वाही देत या योजनेसाठी मार्च 2025 पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तर यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. शिक्षण विभागातर्फे राज्यातल्या शाळांसाठी स्वतंत्र सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाणार आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारावा, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भेद दूर होऊन सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी या उद्देशानं हा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचं निराकरण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. उपायुक्त अविनाश सपकाळ हे या कक्षाचे अध्यक्ष असतील तर पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पथ, बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन आणि घनकचरा विभागाचे कार्यकारी अभियंता या कक्षाचे सदस्य असतील. सोमवार ते गुरुवार दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत महापालिका आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात हा कक्ष काम करेल. पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आज देशव्यापी संप पुकारला आहे. पुण्यातही ससून रुग्णालयाच्या बाहेर आयएमए आणि निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं. खासगी डॉक्टरांनी देखील वैद्यकीय सेवा आणि बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम दिसून आला. गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सवाच्या काळातही लेझर बीमवर बंदी घालण्याची मागणी पुणेकर नागरिकांकडून करण्यात आली आहे. लेझर बीमवर आगामी गणेशोत्सव काळात पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पोलीस विभागानं नुकताच जाहीर केला. शहरात गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यानिमित्तानं अनेक मंडळांकडून रात्री उशिरापर्यंत डीजेच्या दणदणाटासह अनेकविध प्रकारचे लेझर शो आयोजित केले जातात. यामुळे त्यावर बंदीची मागणी नागरिकांनी केली आहे. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संपादक सम्राट फडणीस, वार्ताहर प्रसाद पानसे, सोशल मीडिया क्षेत्रातले सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर तसंच कोल्हापूरच्या खासगी वाहिनीच्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद आणि नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या गुरुवारी 22 ऑगस्टला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुण्यात आजपासून 1800 गुणांखालील बुद्धिबळपटूंची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली. यामध्ये पहिल्या फेरीअखेर महाराष्ट्राचे ईश्वरी जगदाळे आणि निमिष ठुबे 3 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. स्पर्धेत एकंदर 9 फेऱ्या होणार असून यामध्ये अमेरिका, केनियासह देशभरातून 380 खेळाडू सहभागी झाले आहेत. पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात चिखलीच्या जीजी इंटरनॅशनल स्कूल संघानं अजिंक्यपद पटकावलं. शार्दूल आवारी आणि अर्णव बोराटे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस होतं. उद्या कमाल तापमानात किंचित घट होईल. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.